आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार. हर घर तिरंगा अभियानाचा सर्वत्र उत्साह. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा. देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभीषिका दिवसाचं आयोजन. आणि वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात HSRP लावण्यासाठी नागपूर शहरात 114 केंद्र सुरू. आता सविस्तर बातम्या. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता त्यांचा हा संदेश आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 1090 पोलीस, अग्निशमन अधिकारी, होमगार्ड आणि नागरी संरक्षण तसंच सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. राज्यातल्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांना आणि 3 अग्निशमन कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुरेश तेलमी यांना मरणोत्तर शौर्य पदकानं गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक राज्यातल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना जाहीर झालं आहे. तर गुणवत्तापूर्ण सेवा पदक मिळालेल्यांमध्ये 21 पोलीस, 5 अग्निशमन, 5 होमगार्ड आणि नागरी संरक्षण तर 8 सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील आणि प्रथेनुसार राष्ट्राला संबोधित करतील. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून यावर्षी देशभरातल्या 210 सरपंचांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये महिला सरपंचांचा लक्षणीय सहभाग आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले असून केंद्र सरकारच्या योजना 100% कार्यान्वित करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत. यामध्ये राज्यातल्या 15 सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांचा आज दिल्लीत पंचायत राज मंत्रालयाकडून सन्मान करण्यात येणार आहे. या वर्षाच्या या कार्यक्रमाचं घोषवाक्य आत्मनिर्भर पंचायत विकसित भारताची ओळख अशी असून यावेळी सभासार ऍपचं उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा राष्ट्र ध्वजारोहण समारंभ शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर सकाळी 8:05 आयोजित करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण होणार आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयस्थळी सकाळी 9:05 मंत्री, पालकमंत्री, सहपालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते तर गोंदिया येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वित्त आणि नियोजन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तर वर्धा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात राबवण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात भव्य तिरंगा रॅली आणि मानव साखळीचं आयोजन करण्यात आलं. यवतमाळच्या कळंब आणि राळेगाव इथं राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या तर महिलांनी फेटे परिधान करून यात्रेत सहभाग नोंदवला. तिरंगा आपला अभिमान आहे जो भारतीयांना एक मजबूत बंधनात बांधतो. देशाच्या संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून भारतावर वक्रदृष्टी ठेवणाऱ्यांना कणखर उत्तर दिल्याचं यावेळी मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध दर्शवल्यानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं जम्मू काश्मीरमधल्या सद्यस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगून पहलगाम दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष वेधलं. या मुद्द्यावर काम करण्यासाठी 8 आठवड्यांचा अवधी द्यावा अशी मागणी सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केली. यावर 8 आठवड्यांनंतर लगेचच उत्तर दाखल करायचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विभाजन विभीषिका दिवस आज पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. या अनुषंगानं देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात फाळणीच्या काळात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो निरपराध नागरिकांना शूर वीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबांना आदरांजली अर्पण केली. वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात HSRP लावण्यासाठी नागपूर महानगरात तब्बल 114 केंद्र सुरू असून आजवर 40% नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा वाहन चोरी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी तसंच वाहनासंबंधित गुन्ह्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे. सर्व वाहनधारकांनी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी आणि दिलेल्या अपॉइंटमेंटनुसार वाहनाला HSRP प्लेट बसवून घ्यावी असं आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आलं आहे. राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आघात केल्यासारखे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्व पहिल्या निवडणुकीपासून लागू असून बोगस मतदानाच्या तक्रारी पुराव्यानिशी सादर केल्या पाहिजेत. एका व्यक्तीनं दोनदा मतदान केल्याचा पुरावा असल्यास तो आयोगाकडे सादर करावा असंही आयोगानं म्हटलं आहे. येत्या काही तासात बुलडाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वाशिम यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी देशाला संबोधित करणार. हर घर तिरंगा अभियानाचा सर्वत्र उत्साह. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा. देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभीषिका दिवसाचं आयोजन आणि वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात HSRP लावण्यासाठी नागपूर शहरात 114 केंद्र सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.